खंड पाचवा, प्रकरण सातवे, कुंभ। मला डॉक्टर प्राणजीवन मेहता यांना भेटण्यासाठी रंगूनला जावयाचे होते। तिकडे जाताना कलकत्त्यामध्ये श्रीयुत भूपेंद्रनाथ बसूंच्या निमंत्रणावरून मी त्यांच्याकडे उतरलो होतो। येथे बंगाली शिष्टाचाराची परमावधी झाली, त्यावेळी मी फलाहार करीत असे। माझ्याबरोबर माझा मुलगा रामदास हा होता। जेवढी म्हणून सुकी किंवा ताजी फळे कलकत्त्यात मिळण्यासारखी होती, तेवढी सगळी एकत्र करण्यात आली होती। स्त्रियांनी रात्रभर जागरण करून पिस्ते वगैरे भिजत घालून त्यांच्या साली काढून ठेवल्या होत्या। ताजी फळेही जितक्या सुरेख तऱ्हेने तयार करणे शक्य होते तितक्या सुरेख तऱ्हेने तयार केलेली होती। माझ्या जोडीदारांसाठी अनेक तऱ्हेची पक्वान्ने शिजवलेली होती। त्यातील प्रेम व शिष्टाचार मला कळत होता, परंतु एक दोन पाहुण्यांसाठी सर्व घर संबंध दिवस गुंतलेले राहावे हे मला असह्य वाटले। पण तेव्हा माझ्या हाती या विटंबनेतून निसटून जाण्याचा इलाजच नव्हता। रंगूनला जाताना बोटीवर मी डेकचा उतारू होतो। श्रीयुत बसूंकडे प्रेमातिरेकामुळे विटंबना झाली तर बोटीवर अतिशय बेपरवाईमुळे झाली। डेकच्या उतारूंचे हाल भरपूर अनुभवास आले। स्नानाच्या जागी उभे राहणेही अशक्य इतकी घाण, पायखाना म्हणजे नरक कुंड, पायखान्यात जायचे म्हणजे अगोदर मलमूत्र तुडवीत किंवा ओलांडीत गेले पाहिजे। मला तरी या अडचणी फारच कठीण वाटल्या। मी मलिमाकडे गेलो, पण दाद देतो कोण? उतारूंनी आपल्या घाणीने डेक बिघडवून टाकले होते। बसल्या जागीच थुंकत, तेथेच तंबाखूची पिचकारी सोडीत, खरकटेही तेथेच टाकीत, गप्पांच्या गोंगाटाला पारावरच नाही। प्रत्येक जण आपल्याला अडविता येईल तेवढी जागा अडवी, कोणी कोणाच्या सोयीचा विचार बिलकुल करीत नसे। स्वतः जागा अडवीत त्यापेक्षा त्यांच्या सामानाने अधिक जागा अडत असे। बोटीतले ते 2 दिवस मोठ्या कष्टाने काढले। रंगूनला पोचताच एजंटला मी सर्व हकीकत लिहून पाठविली, परंतु येतानाही आलो तो डेकवरूनच। पण या पत्रामुळे व डॉक्टर मेहतांनी केलेल्या व्यवस्थेमुळे त्या मानाने बरी सोय झाली होती। तेथेसुद्धा माझ्या फलाहाराची व्यवस्था नेहमीच्या मानाने अधिकच होती। डॉक्टर मेहतांचे घर म्हणजे माझेच म्हणता येईल असा त्यांचा माझा संबंध होता, त्यामुळे मी खाण्याच्या जिन्सांवर काहीसा निर्बंध घातला होता। पण पदार्थ अमुक इतकेच खायचे असा नियम मी केलेला नव्हता, त्यामुळे पुष्कळ प्रकारची फळे येत, त्यांना मी हरकत घेत नसे। अधिक प्रकार असले म्हणजे डोळ्यांना व जिभेला बरे वाटे, खाण्याची वेळ वाटेल ती असे, मला स्वतःला लवकर आटपून घेणे पसंत असे। यामुळे फार उशीर होत नसे खरा, पण रात्रीचे 8-9 तर सहज वाजत। या म्हणजे 1915 साली हरद्वाराला कुंभमेळा होता। त्याला जाण्याची मला फारशी इच्छा अशी नव्हती, पण मला महात्मा मुन्शी रामजींच्या दर्शनाला जावयाचे होते। कुंभमेळ्याचे प्रसंगी गोखल्यांच्या सेवक समाजाने एक मोठी तुकडी पाठविली होती। तिची व्यवस्था श्रीयुत हृदयनाथ कुंजरू यांचेकडे होती। कैलासवासी डॉक्टर देवही तिच्यामध्ये होते। त्या कामी मदत करायला मी माझ्या तुकडीलाही घेऊन जावे असे ठरले होते। मगनलाल गांधी शांतिनिकेतनमध्ये असलेल्या तुकडीला घेऊन माझ्यापूर्वीच हरद्वाराला जाऊन पोचले होते। मी रंगूनहून परत आल्यानंतर त्यांना जाऊन मिळालो। कलकत्त्याहून हरद्वारला जाऊन पोचेपर्यंत खूप त्रास काढावा लागला। डब्यात कित्येक वेळा दिवाबत्तीही नसे। सहरानपूरहून पुढे तर मालाच्या किंवा जनावरांच्या डब्यातच उतारूंनाही कोंबले होते। उघडे डबे, वरून माध्यानेच्या सूर्याचा ताप आणि खाली निव्वळ लोखंडाची तप्त बैठक, मग ते हाल काय पुसावे। तरी पण भाविक हिंदू खूप तहान लागलेली असताही मुसलमान पाणी येई ते पीत नसत। हिंदू पाणी हा ध्वनी येई तेव्हाच पाणी पीत। त्याच भाविक हिंदूंना डॉक्टर औषधांमध्ये दारू देवोत, मुसलमान किंवा ख्रिस्ती पाणी देवोत किंवा मांसाचे सत्व देवोत, ते घेण्याचा संकोच वाटत नाही, चौकशी करण्याचे कारणही वाटत नाही। शांतिनिकेतनमध्ये आम्हाला दिसून आले होते की भंगीकाम करणे हाच आमचा हिंदुस्थानात खास धंदा होऊन बसणार। सेवकांसाठी एका धर्मशाळेच्या जागेत तंबू ठोकण्यात आले होते। पायखान्यासाठी डॉक्टर देव यांनी खड्डे खणविले होते, पण त्या खड्ड्यांची व्यवस्था डॉक्टर देव तरी असल्यावेळी जे थोडेसे पगारदार भंगी मिळू शकतील त्यांच्यामार्फतच करू शकणार ना। या खड्ड्यांमध्ये पडणारा मळ वरचेवर मातीने झाकून काढण्याचे किंवा ते इतर तऱ्हांनी साफ करण्याचे काम फिनिक्सच्या तुकडीने आपल्याकडे घ्यावे ही माझी मागणी डॉक्टर देव यांनी आनंदाने मान्य केली. ही सेवा करण्याची मागणी करणारा मी, पण ती प्रत्यक्ष करण्याची उचलणारे मगनलाल गांधी. माझा धंदा बहुतांशी तंबूमध्ये बसून दर्शन देणे आणि अनेक यात्रेकरू येत त्यांच्याबरोबर धर्मासंबंधी व तसलीच चर्चा करणे हाच होऊन बसला. दर्शन देता देता मी बेजार झालो. त्यातून एका मिनिटाची सुद्धा फुरसत मिळत नसे. स्नानाला जावे तरी तेथेही दर्शनाभिलाषी लोक मला एकटा राहू देत नसत. फराळ करीत असताना तर एकांताची गोष्टच बोलायला नको. तंबूमध्ये कोठेही एक क्षणभरसुद्धा मला निवांत बसायला मिळत नसे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जी काही सेवा घडू शकली तिचा एवढा खोल परिणाम साऱ्या भरतखंडभर झाल्याचे हरद्वारमध्येच माझ्या अनुभवाला आले. जात्याच्या दोन पेडांमध्ये सापडून चुराडा व्हावा अशी माझी स्थिती झाली. अनोळखी ठिकाणी तिसऱ्या वर्गाचा उतारू म्हणून कष्ट भोगायचे आणि जेथे उतरावे तेथे दर्शनार्थी लोकांच्या प्रेमाने गांजले जायचे. दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक करुणाजनक असेल ते सांगणे पुष्कळ वेळा मला कठीण दिसते. दर्शनार्थी लोकांच्या प्रेमाच्या दर्शनाचा मला अनेक वेळा राग आलेला आहे आणि मनातल्या मनात तर त्याहून अधिक वेळा मी जळफळलो आहे. एवढे मात्र मला माहीत आहे, तिसऱ्या वर्गाच्या कष्टांमुळे मला गैरसोयी सहन कराव्या लागल्या असल्या तरी क्रोध क्वचितच आला आहे आणि त्यापासून माझी तर उन्नतीच झाली आहे. यावेळी माझ्यामध्ये हिंडण्या फिरण्याची शक्ती पुरेशी होती, त्यामुळे मी खूप भटकू शकलो. रस्त्यातून फिरण्याचीही पंचायत पडण्या इतका त्याकाळी मी प्रसिद्ध झालो नव्हतो. या प्रवासामध्ये लोकांच्या धर्मभावनेपेक्षा त्यांचा बावळटपणा, चंचलता, पाखंड व अव्यवस्था हीच माझ्या अधिक प्रत्ययाला आली. साधूंचे तर पेवच फुटले होते, ते फक्त मालपुवा व खीर खायलाच जन्मास आले असावे असे दिसले. येथे मी 5 पायांची गाय पाहिली. मला तर आश्चर्य वाटले, पण अनुभवी माणसांनी माझे अज्ञान लवकरच दूर केले. 5 पायांची गाय म्हणजे दुष्ट लोकांनी घेतलेला बळी होय. जिवंत वासराचा पाय व खांदाही कापून काढून तो या गायीच्या कापलेल्या खांद्यात बसवून देण्यात येतो आणि दुहेरी हिंसेने तयार झालेल्या या गायीचा अज्ञानी लोकांना ठकविण्याच्या कामी उपयोग करण्यात येतो. 5 पायांच्या गायीचे दर्शन घेण्याचा लोभ कोणत्या हिंदूला होणार नाही. त्या दर्शनासाठी त्याने कितीही दान केले तरी ते थोडेच. कुंभाचा दिवस येऊन ठेपला. माझ्या दृष्टीने ती धन्य घडी होती. मी हरद्वारला गेलो तो यात्रेच्या भावनेने गेलो नव्हतो. यात्रिकांच्या भावनेने तीर्थक्षेत्रांना जाण्याचा मोह मला कधीच वाटलेला नाही, पण 17 लाख माणसे सगळी पाखंडी असणे शक्य नाही. मेळ्यामध्ये 17 लाख माणसे आली असावीत असे म्हणत. त्यातील असंख्य माणसे पुण्य कमावण्यासाठी, आत्मशुद्धी प्राप्त करण्यासाठी आलेली होती याबद्दल मला बिलकुल शंका नव्हती. अशा प्रकारची श्रद्धा आत्म्याला कोटपर्यंत उन्नत करीत असते ते सांगणे अशक्य नसले तरी कठीण तर आहेच. रात्री अंथरुणात पडल्या पडल्या मी विचारामध्ये मग्न झालो. चारी बाजूंना पसरलेल्या या पाखंडामध्ये हे असले पवित्र आत्मेही आहेत. ईश्वराच्या दरबारात ते शिक्षेस पात्र गणले जाणार नाही. हरद्वारमध्ये अशा प्रसंगी येणे हे जर पाप असेल तर उघडपणे विरोध करून कुंभाच्या दिवशी तरी हरद्वारचा त्याग करणे माझे कर्तव्य होते. येथे येण्यामध्ये व कुंभाच्या दिवशी राहण्यामध्ये जर पाप नसेल तर माझे कर्तव्य कोणते तरी कडक व्रत घेऊन चालू पापाचे प्रायश्चित्त करणे, आत्मशुद्धी करणे हेच होय. माझे सारे जीवनच व्रतांवर आधारलेले आहे, म्हणून मी कसले तरी कडक व्रत घेण्याचा निश्चय केला. कलकत्ता व रंगून येथे माझ्या निमित्ताने यजमानांना पडलेल्या अनावश्यक त्रासाचे मला स्मरण झाले, म्हणून मी आहाराच्या वस्तूंची संख्या मर्यादित करण्याचे व अंधार पडण्यापूर्वी जेवण आटोपण्याचे व्रत घेण्याचा निश्चय केला. मी असे पाहिले की जर मी काही मर्यादा घातली नाही तर माझ्यामुळे यजमानांना फारच त्रास होणार आणि मी सेवा करण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी माझ्या सेवेमध्येच लोकांना गुंतवीत जाणार. त्यासाठी मी 24 तासात 5 हून अधिक वस्तू न खाण्याचे व रात्रीचे जेवण वर्ज करण्याचे व्रत घेऊन टाकले. दोन्ही नियमांच्या कठीणपणाचा पुरा विचार केला. या व्रतामध्ये एकही पळवाट ठेवावयाची नाही असा निश्चयही केला. आजारात औषध म्हणून तरी पुष्कळ वस्तू घ्याव्या की घेऊ नये याचाही विचार केला. औषध हे 5 वस्तूंमध्ये मोजायचे की नाही या सर्व गोष्टी विचारात घेतल्या व असा निश्चय केला की खाण्याचे कोणतेच पदार्थ 5 अधिक घ्यावयाचे नाहीत। या दोन्ही व्रतांना 13 वर्षे झाली। त्यांनी माझी चांगली कसोटी पाहिली आहे, पण कसोटी पाहिली त्याचप्रमाणे त्यांनी माझे ढालीप्रमाणे संरक्षणही चांगल्या तऱ्हेने केले आहे। या व्रतामुळे माझे आयुष्य वाढले असे मला तरी वाटते। या व्रतांमुळेच अनेक वेळा मी आजारातून वाचलो अशी माझी ठाम समजूत आहे।